नमस्कार। हमारा देश और पूरा विश्व आज कोविड-19 की चुनौतियों का सामना कर रहा है। कोविड-19 अभी ख़त्म नहीं हुआ और कोविड-19 की तरफ लड़ाई करते करते इफ़ यू वॉन्ट टू लिसन समथिंग कूल अमेजिंग एंड एंटरटेनिंग लिसन टू आवर पॉडकास्ट। हाई आई एम राजीव।
हाई आई एम अभिषेक एंड वी ब्रिंग यू आवर पॉडकास्ट बट वाई वी नेम्ड इट लाइक दिस। लिसन टू अस because we bring you amazing stories and interesting facts around the world.
नमस्कार मित्रांनो, मागच्या वेळी आपण म्हटलं होतं की काहीतरी वेगळं करणार होतं आम्ही पुढच्या पॉडकास्टपासून, आणि तुम्हाला असं वाटेल की आता मी मराठीतून का सुरुवात केलेली, तर आम्ही ठरवलं की या वेळेचा पॉडकास्ट आम्ही मराठीतून रेकॉर्ड करू, आणि जर त्याचा प्रतिसाद चांगला असेल, रिस्पॉन्स चांगला असेल, तर मराठी ही बेस लँग्वेज ठेवून आम्ही मल्टीलिंग्वल पॉडकास्ट करू, म्हणजे आम्ही इंग्रजीमध्ये पण बोलू, हिंदीमध्ये पण बोलू, आणि फक्त मराठी हा बेस असेल, हा आमचा त्याच्यामागे उद्देश होता। आता बघूया कसं होतंय। मी राजीव पिंगळे
सोबत आहे मल्टीलिंग्वल अभिषेक कोलवणकर।
अभिषेकला काहीतरी चावलेलं आहे आज बहुतेक तरी, मराठी शिफ्ट झालं त्याला त्याला काहीतरी चावलेलं।
मला आज मी आज खूप एक्साइटेड आहे राजू। जरा मल्टीलिंग्वल मराठीत काय म्हणतात जरा सांगा आम्हाला।
बहुभाषिक। एवढं मराठी येतं मला
यावेळी। धन्यवाद। तेवढं नशीब आमचं असं आम्ही समजाव। आणि यावर्षी म्हणजे यावेळीची या वर्षाच्या सुरुवात आम्ही मराठी भाषेच्या पॉडकास्टची सुरुवात करू इच्छितो। आम्ही विचारतो मराठी भाषेचा आस्वाद देऊन बघू आपल्या श्रोत्यांना आणि बघू त्यांना आवडतंय का मराठीतला हा पॉडकास्ट। पण का बट व्हायला मराठी
पण का। तर ह्याचंच उत्तर देऊया, पण का मराठी का, आपण मराठीतून असं का आलेलो।
तर पॉडकास्ट मराठीमध्ये करायची दोन कारण मला सुचतात। एक म्हणजे की लोकांना पण हे म्हणणं फार अवघड जातं आणि त्यात दृढ आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणून म्हणजे की मी आणि राजीवनी यावर्षी पॉडकास्ट करायचा पण घेतला आहे।
बरोबर, मी तेच म्हटलं होतं, सेकंड वाला जो होता तेच पण म्हणायचं होतं मला पण, की मराठीतून काहीतरी वेगळं करायचा उद्देश होता। नवीन वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी वेगळं करूया असं वाटत होतं, आणि मराठीत जेवढी मजा करता येईल तेवढी आता इंग्रजीमध्ये मजा करता येत नव्हती, म्हणून बघूया एक प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणून मराठीतून पॉडकास्ट केला।
ऍक्च्युली आणि खरी गोष्ट अशी आहे,
आज आपल्या
आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुमचं इंग्लिश बरं चुकतंय, त्यामुळे म्हणलं की आपल्याच भाषेमध्ये चुकलं तर चालेल, आपल्याला जरा लाज कमी वाटेल, दुसऱ्या भाषेमध्ये चुकलं तर कळतही नव्हतं आम्हाला काय चुकतंय, तर म्हणाल की जरा मराठीतच करून बघू।
हे पण आहे, चुकतो तिथे माणूस शिकतो, म्हणून आम्ही त्याच्यातून शिकलो की आपण जास्त चुका करू नये।
आणि फक्त मराठी माणूस शिकतो पण वाकत नाही आणि तुटतो पण।
जाऊ आपण पुढे सुटते आजच्या विषयांबद्दल बोलूया। आज कोणते विषय आपण हाताळणार आहोत, तर US कॅपिटलमध्ये जे कॅपिटल हिल आहे US जिथे पार्लमेंट आहे तिथे झालेल्या राड्याबद्दल आपण बोलणार आहोत। नंतर आपण इंग्रजीमध्ये आपल्याला असं प्रॉब्लेम आहे ना, आपण राडा नाही बोलू शकत इंग्रजी,
आपण काही काही तिकडे असं
सोफिस्टिकेटेड बोलतो,
आपण म्हणा ना कन्व्हिनियंटली असा शब्द वापरून आपण तिकडे US कॅपिटल स्टॉर्म, बिकॉज कसं आहे हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्यामुळे तिकडे आपण तसे शब्द वापरून घेऊ। US कॅपिटल स्टॉर्म तिकडे जो तिकडे दंगल घडवण्यात आली, रायट्स म्हणतात ज्याला इंग्लिशमध्ये, ते दंगलीबद्दल आपण
दंगल
बरोबर।
आणि दुसरा आहे ते म्हणजे जी नवीन टेस्ट सुरू झाली, तिसरी टेस्ट जी सिडनीमध्ये चालू आहे, त्या टेस्टमध्ये कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन हे मुंबईचे बच्चे आलेले आहेत, बोरिवली डोंबिवली बोरिवली गाडीतून बसून खास, तर रोहित शर्मा आणि रहाणे यांच्याबद्दल आपण थोडंसं बोलू। मग क्रिकेटचीच वार्ता करत असल्यामुळे आपण गांगुलीला जो हार्ट अटॅक आला आहे त्याच्याबद्दल पण बोलूया,
आणि त्याच्यामुळे नुकसान जो काय अडाणी विल्मारला झालेला आहे त्याच्याबद्दलही थोडंसं बोलू। आणि आणि एक छोटासा विषय, राजीवला त्याचे नेटफ्लिक्स आणि त्याचे प्राईम व्हिडिओ वरचे सिरीज आवडतात, त्यातले आपले जे काही सध्या पॉप्युलर असलेले जे सिरीज आहेत इंडियन सिरीज किंवा आंतरराष्ट्रीय सिरीज ज्या आम्हाला आवडतात त्याबद्दल आम्ही दोन शब्द बोलणार आहोत. तर सुरुवात करायची राजी पहिल्या विषयाबरोबर. तर US कॅपिटलला झालेला दंगली बद्दल आपण आज बोलणार आहोत. तो मी ऍक्च्युली माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स पेक्षा मी 2-1.5 वर्षापूर्वी जेव्हा हे कोविड वगैरेचा प्रकार नव्हता, मी वॉशिंग्टन DC ला या सगळ्या स्टेट्स या US च्या सगळ्या बिल्डिंग फिरून आलो युनायटेड स्टेट्सच्या. त्यातली पहिली बिल्डिंग जी मी बघितली आज जाऊन ती ही US कॅपिटल बिल्डिंग होती. आणि मी स्वतःने सांगू इच्छितो की मी तिकडे तोडफोड करायला किंवा ट्रम्पला जिंकून द्यायसाठी नव्हतो गेलो आज, पण एका टूर साठी गेलो होतो. आणि खूप सुंदर बिल्डिंग आहे जशी तुम्ही बांधलेली तुम्हाला फोटोज मध्ये दिसते ती, तशी एकदम एक सुंदर पांढरी इमारत आहे. आणि त्याचं युजली आपल्या म्हणजे आपलं कम्पॅरिझन करायचं म्हणलं तर पार्लमेंट बिल्डिंग सारखंच त्याचं नेचर आहे त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये, जिकडे त्यांचं काइंड ऑफ पार्लमेंट, नॉट एक्झॅक्टली पार्लमेंट बट पार्लमेंट त्यांचे सेनेटर्स म्हणतात, सेनेट जे आहे पार्लमेंटला इक्विव्हॅलंट त्यांच्या इकडचं, त्याच्या ते सेनेटचे लोक सेनेटर्स तिथे बसतात. आणि परवा जेव्हा मला ही न्यूज मी बघितली राजीव, तेव्हा मला मी खूप खूप मला खूप धक्का बसला होता की इतक्या थोडक्यात थोड्या वेळात इथपर्यंत ही विषय जाऊ शकतो. म्हणजे हा माणूस बडबड करत होता तिथपर्यंत ठीक आहे, पण आता आणि दंगल घडण्यासारखे भाषण केले आणि त्यामुळे लोक तिकडे जाऊन राडा करायला लागली, हे जरा फारच लाईक धक्कादायक होत. आणि सकाळी सकाळी उठल्यावर क्रिकेट तर नव्हतं त्या दिवशी नेमकं, एक दिवस अजून होता आपल्या मॅच साठी. पहिली गोष्ट बघितली ही न्यूज बघितली आणि इट वॉज खूप धक्का बसला.
खूप खूप धक्कादायक बातमी होती, पण सर्वात महत्वाचं म्हणजे जो निकाल आला तो त्यांना पचवता आलेला नाही आहे. आपल्याला US चा निकाल म्हणजे US चं इलेक्शन सिस्टम पण बघावं लागली होती, कारण US चं इलेक्शन सिस्टम खूप कॉम्प्लिकेटेड, स्पेशली काही स्टेट्समध्ये प्रत्येक वेगवेगळे रूल्स आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये असं नाही की भारतामध्ये व्यवस्थित एक पूर्ण देशामध्ये एकच इलेक्शन सिस्टम आणि एकच इलेक्शन रूल फॉलो होतो, पण प्रत्येक राज्याचा वेगळा इलेक्शन सिस्टम असल्यामुळे हे गोंधळ सर्वात जास्त आहे. म्हणजे काही राज्यांमध्ये विनर टेक्स इट ऑल असा प्रकार आहे, म्हणजे जर एका विनरला 50%पेक्षा जास्त मतं मिळाली तर तिथले रिप्रेझेंटेटिव सगळे त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटचे होऊन जातात. आणि खूप वेळा असं होतं की काही मतांनी काहीशा फरकाच्या मताने हे पूर्ण सॅनेट त्यांच्या हातातून निघून जातं, आणि त्यामुळे मे बी कुठेतरी डोनाल्ड ट्रम्पला वाटत होतं की मी जिंकेन मी पुन्हा येईन, पण काय ते तसं घडलं नाही.
खरं तर काय की त्यांच्या नावामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. बेसिकली ह्या हे जे स्टेट्स आहेत, हे राज्य आहेत, हे राज्य एकत्र येऊन हा देश झालेला आहे. त्यांच्याकडे ही लिबर्टी जी म्हणतात आणि फ्रीडम ह्या आधीपासूनच आहे, टू मेक देअर ओन लॉज. त्यांचे स्वतःचे ते निर्णय वेगळे घेऊ शकतात, त्यांचे स्वतःचे एक लॉज असतात आणि एक त्यांच्यावरती एक फेडरल लॉ, फेडरल म्हणजे त्यांचा देशाचा लॉ असा एक टोटल वरती असतो. त्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक स्टेटला त्यांचा एक इंडिपेंडन्स आहे किंवा स्वातंत्र्य आहे की त्यांनी त्यांचे मतदान कसं कंडक्ट करायचं, कशा पद्धतीने झालं पाहिजे. आणि त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे कितीही आता त्याच बेसिकली म्हणतात ना की त्याचाच एक ज्या लहान मुलं अशा अजून ओव्हर कॉम्प्लिकेटेड गोष्टीमध्ये शिरतात तेव्हा हा सगळा ही सगळी फजिती होते जी आपल्याला आज बघण्यात येते. म्हणजे जे काय मी काल मीम,
पण अजून एक गोष्ट आहे जे डोनाल्ड ट्रम्पने केलंय आणि तिकडे आपण जास्त करून बघू शकतो की कशा पद्धतीने लोकांना विभाजित करू शकतो. डोनाल्ड ट्रम्पने जेवढ्या जेवढ्या स्टेटमध्ये जितक्या वोट्स चुकीचे वोट्स झालेत असं सांगितलेलं आहे, जर त्यांची टोटल काउंटिंग पाहिली तर काही स्टेट्समध्ये 10,000 मतांचं गफला आहे असं तो म्हणतो आहे, पण जिथे डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडनमध्ये जी लीड आहे, म्हणजे जो बायडन हा त्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये 50-60,000 मतांनी पुढे आहे, तर त्या 10,000 मतांनी तेवढं काही फरक पडणार नाही, पण एक नॅरेटिव्ह क्रिएट होतं की चूक झालेली आहे. म्हणजे चूक ते चूक मान्य आहे, पण त्या नॅरेटिव्हमुळे असं होतं की लोकांच्या मनात बसतं की जी इलेक्शन झाली ती इलेक्शन पद्धत बरोबर आहे का. जसं आपल्याकडे पण प्रत्येक वेळेला जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा ई व्ही एमचं रडगाणं सुरू होतं की ई व्ही एम हॅक झाली, ई व्ही एम हॅक झाल्यामुळे म्हणजे 10:00 सगळं काही व्यवस्थित चालू असतं आणि अचानक मग अपोजिशननी किंवा कुठल्या दुसऱ्या पार्टीने स्पेशली बीजेपीने लीड घेतली की लगेच अरे ई व्ही एम हॅक झाली असं म्हटलं तर
ई व्ही एम हॅक होतं. आपल्याकडे पॅटर्न बघता येईल. ऍक्च्युली काय आहे की त्यांच्याकडे पण हाच प्रॉब्लेम आहे. त्यांच्याकडे आहे कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे म्हणता येईल इलेक्शनची, बट त्या लोकांनी ते सगळ्या लोकांना खुश ठेवण्यासाठी, ते त्या सगळ्या स्टेट्सना हॅपी ठेवण्यासाठी ही गोष्ट केलेली आहे. आता मोस्ट ऑफ द स्टेट जे युएसमध्ये आहेत ईस्ट साईडच्या, ह्या आधी यांची स्थापना आधी झाली होती आणि नंतर युएसने एक्सपान्शन आणि परचेस करत करत बाकीच्या स्टेट्स विकत घेतल्यात आणि ती जागा बेसिकली कॉन्कर केली आहे किंवा विकत घेतली म्हणजे ते तिच्या हे करून. त्यामुळे त्यांचे प्रत्येकाचे लॉज वेगळे आहेत आणि हा सगळा प्रॉब्लेम आहे. पण त्याच्यामुळे कसं आहे की आता हा प्रकार काल का झाला की जॉर्जिया ही एक स्टेट होती ज्याच्यावरती ज्याला असं म्हणू शकतात की जी डिसाइड करणारी स्टेट आहे त्यांच्याकडची फार निर्णयकारक स्टेट आहे, तिथे तिथले दोन सेनेटर्सची जी जागा आहे त्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष नेमून होतं. कसं आहे युएसमध्ये त्याला दोन भाग आहेत, आपल्याकडे असं राज्यसभा लोकसभा कसं त्यांच्याकडे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि दुसरं सेनेट आहे. तर दोन्हीकडे जर तुमची मेजॉरिटी असेल तर तुमचे निर्णय पटपट पटपट लॉज वगैरे जे असतात जे काही पंतप्रधान किंवा प्रेसिडेंटला काय म्हणतात राष्ट्रपती त्यांच्याकडे पंतप्रधान नाही, राष्ट्रपती त्यांच्याकडे जे निर्णय घेतात ते लॉज पटपट पटपट पास होतात जसं ओबामांच्या पहिल्या हाफ मध्ये झालं. तर त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं होतं. आता कसं आहे की बायडन जो बायडन जेव्हा राष्ट्रपती बनतील तेव्हा ह्या दोन सीट्समुळे खूप फरक पडतो बिकॉज डेमोक्रॅट लोकांना आता तिथे 50-50 मेजर गोष्टी मिळालेल्या आहेत. सो लॉज पास करणं थ्रू सेनेट आणि रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये त्यांना ऑलरेडी मेजॉरिटी होती दोन्हीकडून त्यांना ते पास करणं खूप सोपं होईल आणि त्यामुळे जे काही नवीन नवीन इम्प्लिमेंटेशन आणायचे त्यासाठी. तर त्या दोन सीटवरती ट्रम्पलाही महत्व होतं बिकॉज मग रिपब्लिकन पार्टीला जरा असं वर्चस्व आलं असतं तर तिथे शेवटचा म्हणजे उरला सोरला जो काही लास्ट ऑप्शन होता तोही त्यांचा गेला आणि त्यामुळे त्यांनी जाऊन या प्रेशरमध्ये ती कमेंट केली जिथे तो म्हणाला जिथे म्हणाले स्वतः की मी पण तुम्ही पुढे व्हा मी तुमच्या बरोबर येतो आपण जाऊन तिथे विचारलं पाहिजे. आणि सगळं गंमत अशी की जे रिपब्लिकन जे काही काही सिनेटर्स होते स्पेशली फ्रॉम स्टेट ऑफ टेक्सस वगैरे ते ज्याला पण ही घोषणाबाजी केली होती भाषणाबाजी केली होती की हे चुकीचं झालं इलेक्शन ह्यात फेक आहे की तुम्हाला रिकाउंटिंग झाली पाहिजे हे आत बसले होते ह्यांचेच हे सपोर्टर्स त्यांच्याच आयडियाचा सपोर्ट करणारे जे लोक बाहेरून धावत आले त्यांना बघून हे लोक आत पळून गेले. तर ही जरा लज्जास्पद गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठी हसण्यासारखी पण गोष्ट आहे की तुम्ही तुमच्याच लोकांकडून पळून चाललाय का भीती वाटून कारण काय ते दंगल करतायत बेसिकली.
बरोबर बरोबर. पण कुठेतरी आपला डेमोक्रेसीमध्ये स्वतःचा आवाज असणं पण महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की कुठेतरी तुमचा आवाज ऐकला गेला पाहिजे तर तिथे जाऊन तुम्ही नारेबाजी केली असती आणि सांगितलं असतं की बाबा आमची मत आहे तुम्ही ऐकून घ्या तर समजू शकतो. पण तिथे जाऊन तोडफोड करणे आणि खूप सारे फोटोज पाहिले ज्याच्यामध्ये लोकांनी सॅनेटच्या रूम्समध्ये जाऊन तिथे जाऊन तोडफोड केली तिथले लेटर्स चोरी केले सो त्या गोष्टी आहेत ते करणं खूप चुकीचं होतं आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू पण झालेला ज्या 4 लाईफ आता ते परत कधी येणार नाही
नक्कीच नाही.
तर हे पण खूप वाईट आहे असं माझं
बरोबर आहे तुझं म्हणणं राजीव कारण की त्या 4 लोकांचा मृत्यू झाला हे तर म्हणजे ह्याच्याहून धक्कादायक गोष्ट कोणती नव्हती त्या न्यूजमध्ये. तोडफोड केली त्यातल्या त्यात म्हणता येईल की दंगा करणारे राडे करणारे लोक तोडफोड तर करणारच आपल्याला काय झालं तरी तोलभूत पण तोडतातच लोक काय झालं तरी त्यातलाच प्रकार. पण कोणाची प्राण काय परत देऊ शकत नाही त्यामुळे त्याला आपण काही करू शकत नाही. म्हणतात ना की हे पुढचे जे आता राहिलेले 13 दिवस आहेत 8 दिवस वगळता 13 दिवस जे राहिलेत 20 जानेवारी पर्यंत हे फार महत्वाचे असणार आहेत अमेरिकेच्या पॉलिटिक्समध्ये बिकॉज कारण असं आहे की ह्याच्यामध्ये आता म्हणजे त्याने आज ऍक्च्युली म्हणावे तरी त्यांनी कन्सीड केली आहे, त्यांच्याकडे जो टर्म आहे कन्सीडिंग डिफीट आफ्टर प्रेशर केल्यावर, की त्यांना म्हणजे की बाबा आता तुमच्यावरती म्हणजे उलटा होऊ शकतं, जसं तुम्ही प्रेसिडेंट तुमचं प्रेसिडेंसी संपल्यावर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते, त्यांना समजून समज दिली असेल मे बी, त्यामुळे त्यांनी कन्सीड केली ही सीट फायनली. तर आपण असं आपण एक्सपेक्ट करू शकतो की पुढचे 13 दिवस शांततेत जावे आणि ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणतात त्यांचा जो टर्म आहे तोही म्हणजे सुरळीत व्हावा. पण तरी हे 13 दिवस पुढचे बघणार आहेत की कसा जिथपर्यंत जो बायडन राष्ट्रपती बनत नाही तिथपर्यंत, तिकडची शपथ घेत नाही तिथपर्यंत.
हो हे तर आहेच, बघण्यासारखेच आहेत. पण बघण्यासारखी असेल आपली मॅच पण. मी सध्या इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच सुरू झालेली आहे सिडनीमध्ये, आणि या पर्टिक्युलर मॅचचा की पहिली गोष्ट तर मित तात्यांना लय सापडलेली आहे आणि त्यांनी शतक ठोकलेलं आहे, तर चांगली गोष्ट आहे. फ्लॅट ट्रॅक बोलू शकतो त्यांना, कारण पूर्णपणे फ्लॅट ट्रॅक होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी शतक ठोकले.
म्हणता येईल की स्टीव्हन स्मिथ आणि छोटा स्मिथ, मोठा स्मिथ छोटा स्मिथ, लाभुशाहींनी पण ही तेवढीच सुंदर फलंदाजी केली, 91 रन्स मारलेत, त्यामुळे लाभुशांचंही कौतुक तेवढंच करण्यात आलं पाहिजे. ते चांगल्या विचित्र डिलिव्हरीला आउट झाले आणि तेवढंच कौतुक मी तर त्या रवींद्र जडेजाचं पण करीन. रवींद्र जडेजाला म्हणतात ना
रवींद्र जास्त कौतुक केलं पाहिजे, ज्या पद्धतीने तो सुसाट धावत आला
तर जडेजाच म्हणू त्यांना आपण तिथे. आणि 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 सर्वात वाईट पोझिशन आहे स्वीपिंग बाउंड्री फिल्डिंग करायला, मी केली आहे, मला दरवेळी तिथे उभे करायचे, फास्टेस्ट फिल्डरला उभे करतात. मी म्हणत नाही मी रवींद्र जडेजा एवढा चांगला आहे, माझ्या टीम मध्ये मीच रवींद्र जडेजा होतो आमच्या टीम मध्ये आणि अजूनही आहे. आमच्याकडचे लोक वाकत नाही आणि पळत पण नाही आणि फेकत पण नाही जोरात, बट त्याला जसं
डबल ट्रिपल टायर असतील तर वाकण्यात
आमच्या टायरला
ग्रीप आहे प्रॉब्लेम.
रवींद्र जडेजा ज्या प्रकारे पळत आला आणि त्यांनी तो बॉल उचलून ज्या स्पीडने, म्हणजे त्याचा स्पीड जोरदार आहे, त्याचा आर्म हात हातात जबरदस्त ताकद आणि थ्रो मध्ये पण तेवढीच ताकद आहे, आणि त्यांनी ज्या प्रकारे फेकला आहे, स्टीव्हन स्मिथला चान्सच नव्हता पोचण्याचा कितीही झाला तरी.
नाही त्यांनी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला, पण जडेजा त्याने आत्तापर्यंत असे खूप वेळा फलंदाज आउट केलेले आहेत आणि त्यामुळे मॅचेस फिरलेले आहेत, त्यामुळे सर जडेजांचं कौतुक. तर आपण आत्ता सर जडेजाच्या बोलण्यावरून पुढे सरकूया आणि महत्त्वाचे दोन व्यक्तींबद्दल बोलू. एक आहेत रोहित शर्मा हिटमॅन आणि अजिंक्य रहाणे डोंबिवली बोरिवली डोंबिवली.
रोहित बोरिवली फास्ट डोंबिवली फास्ट, बोरिवली फास्ट आपल्याला आपला एकदम फेवरेट आहे भाऊ, बिकॉज आम्ही वेस्टर्न रेल्वेला राहणारे लोक आहोत, वेस्टर्नवाल्यांचा तो आमचा गडी आहे. बोले तो मुंबई की वाटेला बोले तो अपना बिडू है भाऊ, बिडू आपला आपला बिडू है. अजिंक्य रहाणे पण आपला बिडू है, तो फक्त डोंबिवलीचा आहे. तर आम्ही डोंबिवलीला आता रहाणे आहे म्हणून आम्ही त्याला आत घेतो, आम्ही डोंबिवलीला मुंबई म्हणत नाही, डोंबिवली ठाण्याच्या पलीकडे आणि खाडीच्याही पलीकडे येतो.
नाही पण आपलाच माणूस आहे त्यामुळे आपला
मराठी माणूस पण
घेऊ, तसंही मला मुंबईशी काही लेणं घेणं नाहीये.
आता आमचे 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 दोन
मी पुण्याला
नोकरीला आमच्याकडे देतात,
मी पुण्याला सरळ सर
येतो. मुंबई मुंबई काय पुणे काय, अलिबाग अलिबाग तर सगळा पैसा मुंबईतूनच आला ना, मग पार्टी करायला अलिबागचे लोक.
तुम्हाला गोवा परवडत नाही म्हणून तुम्ही अलिबागला येता आणि अलिबागचा बीच खराब करता, एवढं पक्क आहे.
आम्ही मेहरबानी करतो अलिबागच्या बीच वरती येऊन, अलिबागच्या बीच
ला रोहित शर्मा बद्दल पहिले असं म्हणजे नवीन ओपनर आहे आणि मस्तपैकी अशी हातात कॅच दिलेली आहे त्याने एकदम, म्हणजे घे बाबा जा घरी, तर त्याच्याबद्दल काय बोलायचं.
सुरुवात चांगली केली होती दोघांनी, सुरुवात दोघांची चांगली झाली होती, रोहित शर्मा आणि शुभमन गिलची. आणि का म्हणतात ना ती पाटा पीच आहे, आपण इतके वर्षानंतर येतोय तर जरा जरा धैर्याने खेळावं. पण काय आता 30 वर्षाचा 10 वर्ष खेळलेला इंटरनॅशनल खेळाडूला आपण जाऊन तो सांगू शकत नाही, त्याची स्वतःची एक आयडिया आहे आणि तो त्या हिशोबाने झाला. प्रॉब्लेम असा आहे म्हणता येईल की त्याला प्रॅक्टिस नाही मिळाली, डायरेक्ट क्वारंटीन झाला आणि क्वारंटीन झाल्यावर डायरेक्ट जेवायला गेला पहिली गोष्ट बाहेर, तिकडे ते नको त्या लफड्यामध्ये पडला आमचा घडी आणि मग डायरेक्ट बॅटिंगला उतरला. तर आमचा आमच्या मुंबईच्या लोकांचा हाच प्रॉब्लेम. तुम्ही पृथ्वी शॉल आपण बघा, पृथ्वी शॉल घाई खूप असते, गर्दीमध्ये घुसायची घाई खूप असते. कारण की कसं आहे लोकलची, लोकल बंद वर्षभर, लोकल बंद आहे ना आमची गेले वर्षभर. आता त्यामुळे गर्दी बघायची सवय राहिली नाही, गर्दी लोकलची
मिळत, गर्दी मिळाल्यावर सगळं सुरू होतं त्यांच्या ह्याच्यामध्ये, ती दिसत नाही त्यामुळे प्रॉब्लेम.
म्हणून ते आपले उठले मेलबर्न मध्ये गेले, बाबा चला न्यू इयर पार्टी करू, फिरायला जेवायला गेले आणि तिथे आपला तो गडी भेटला. बट तेच तरी गडबड नव्हती करायला पाहिजे आणि पण ते तरी केला. आता तर बघू, आता या यायला तरी 70 बॉल तरी टिकले साहेब, म्हणजे अगदीच.
पण मी एक बॉल खेळून गेली होती त्या न्यूज नुसार, एका माणसाने क्लेम केलं होतं की रोहित शर्मा 30 बॉल सुद्धा खेळणार नाही आणि जर 30 बॉल त्याने खेळले तर मी माझी अर्धी मूछ छाटेन. आणि गडीने नंतर पोस्ट पण केलं अर्धी मूछ छाटलेला फोटो. त्यामुळे अशा महान प्राण्याला आपण जरा टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करू, म्हणजे खूपच म्हणजे त्यांनी. पण शब्द तो शब्द, त्या माणसाने शब्द राखला, म्हणजे रोहित शर्मा खेळला की नाही खेळला
काय. आता काय त्या माणसाला मिशीन धड येत नसेल, त्यांनी काय अर्धी काढली काय पूर्ण काढली काय, तो तसाच दिसणार आहे, अर्धवटच दिसणार आहे. ठीक आहे, आता रोहित शर्मा आपला शून्यला तरी गेला नाही, मयंक अगरवाल आणि पृथ्वी शॉ म्हणजे असं टिकला म्हणजे आपले पैसे परत आले.
जवळपास 14 ते 15 इनिंग्स
भेटला अजून खेळ,
आपल्याला 50 रनांची पार्टनरशिप झालेली आहे एका पिचवर आणि बाहेर बहुतेक तरी म्हणजे बाहेरच्या देशामध्ये 17-18 इनिंग्स नंतर पहिल्यांदा ही पार्टनरशिप झालेली आहे. तरी त्याच्या आधी आपले म्हणजे ओपनर्स होते ते फक्त म्हणजे तोंड दाखवून यायचे, त्यांची मॅगी संपलेली असेल बहुतेक ती बनवायला ठेवायची परत यायचे आणि आपला चेतेश्वर पुजारा ओपनर असल्यासारखाच खेळायचा. त्यामुळे आज चेतेश्वर पुजारा आल्यावर त्याला कन्फ्युजन झालं की बाबा मी नक्की ओपनर आहे तरी पण मला तुम्ही वन डाऊन पाठवलं, तर म्हणून त्यांनी 60-70 बॉल घेतले आणि फक्त 10-20 रन काढले. मी आता आरामात इथे तंबू ठोकून बसणार.
चेतेश्वर पुजाराला वाटलं असेल की माझी चेष्टा करतो, जर चेष्टेश्वर पुजारा झाला बहुधा असं म्हणता येईल आपल्याला. बर तेच म्हणता येईल की आता कसं आहे की आता या मॅच मध्ये जर रोहित शर्मा चालू आहे तर पुढच्या मॅच मध्ये आपण केएल राहुल खेळवू, म्हणजे आपण चौथ्या मॅचेस मध्ये
उतरवलं शकलं असतं पण केएल पहिला बॉल इंजर्ड झालेला आहे त्यामुळे रोहित शर्माला चान्स मिळाला असं मला वाटतं की आता तो खेळू शकतो, नाही तर केएल राहुल मला वाटतं यावेळेला चान्स होता त्याचा पण त्याला तो इंजर्ड झालेला
आहे. अजिंक्य राणे बद्दल आता दुसरी गोष्ट की अजिंक्य राणेच्या कप्तानी बद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
चांगली कप्तानी आहे मी असं म्हणेन, कारण पहिल्या मॅच मध्ये मी आपण जिंकलो म्हणून नाही बोलत आहे पण जी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून त्याने पूर्ण प्रदर्शन दाखवलं आणि ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग व्हेरिएशन्स आणले आणि लिमिटेड ऑप्शन्स होते. पहिली गोष्ट म्हणजे विराट कोहली नाही आहे त्यामुळे तुमच्याकडे एक कन्सिस्टंट बॅट्समन नाही आहेत, त्याच्या ॲबसेंटीमध्ये खेळायचं म्हणजे अजून कठीण. त्याच्यात आपले ओपनर्स खूप खराब प्रदर्शन करतच होते त्यामुळे शुभम गिलला घेतलेलं होतं आणि पहिलीच मॅच आहे त्यामुळे तो कसा प्रदर्शन करेल ह्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं. टॉस हरलो होतो त्यामुळे टॉस पण आपल्या फेवरमध्ये नाही. ह्या सगळ्या कंडिशनमध्ये पण मॅच जिंकणं जी मॅच कठीण होती आणि MCGमध्ये सेंच्युरी मारणं हे मी म्हणेन की सर्वात पॉझिटिव्ह क्रिकेट होता. आजच्या मॅचमध्ये म्हणजे जी करंटली चालू आहे सिडनी क्रिकेट ग्राउंडवर त्याच्यामध्ये काही डिसिजन असे चुकल्यासारखे वाटले मला, कारण गेल्या काल रवींद्र जडेजाला एकही ओव्हर दिली नाही, म्हणजे शेवटच्या काही सेशन संपत आल्यानंतर मे बी पाऊस पडला होता त्यामुळे पण लवकर त्यांना टाकायचं नसेल. पण आज पाहिलं तर रोहित शर्माने सॉरी रवींद्र जडेजाने 4 विकेट घेतले तर त्याची खेळी महत्त्वाची ठरली असती, तर तिथे कुठे थोडासा डिसिजन चुकला असेल पण तरीही एवढ्या इन्फॉर्म दोन बॅट्समन असताना आणि सर्वात जास्त म्हणजे आपला स्टीव स्मिथ ची शतकी खेळी होऊन सुद्धा मोठा धावांचा डोंगर उभारू शकले नाहीत ऑस्ट्रेलिया, म्हणजे आपल्याकडे अजूनही चान्स आहेत आणि दोनच विकेट पडलेले आहेत, त्यामुळे बघूया उद्याची खेळी कशी असेल त्यावर सगळं काही डिपेंड आहे. पण सो फार मला तरी वाटतं की अजिंक्य रहाणे खूप चांगलं कॅप्टन आहे आणि मी म्हणेन अजून एक सिरीज त्याला कॅप्टन्सी दिली पाहिजे जस्ट टू सी की कशा पद्धतीने त्या तो अजून चांगली कॅप्टन्सी करू शकतो.
मला असं पर्सनली खूप वाटतं की आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कॅप्टन खेळवले पाहिजेत, कारण जसं आपलं मागच्या वेळी डिस्कशन झालं की प्रेडिक्टेबिलिटी खूप होतोय, लोकांना प्रेडिक्ट करता येते की पुढे कॅप्टन हा नवीन कोहली असे कॅप्टन काय करणार आहेत वगैरे, त्यामुळे थोडस नावीन्य टेस्ट मॅच साठी तरी वेगळं येईल आणि ओडीआय आणि टी ट्वेंटीचा पण नंतर विचार करू शकतो. तसं काय एवढं इथे एवढं काही चेंजेस करायची गरज नाही असं आपल्याला म्हणता येईल. अजिंक्य रहाणे माझ्या मते ऍक्च्युअली बरंच तसं कॅप्टन्सी ऍज अ कॅप्टन तो दिसून आला, असं काही ट्रान्झिशन नाही वाटलं की बाबा ह्याला करायला लागते किंवा जमत नाहीये वगैरे, पण नॅचरल कॅप्टन म्हणून नॅचरल लीडर म्हणून बेसिकली तिथे दिसून आला. तसं ते बरंच कॉमेंटेटर्स मी पण म्हणलं तिथे की तो लीडर म्हणून दिसून येतोय, जसं त्यांनी मॅच जिंकवली पण आणि नुसती मॅच खेळवणं किंवा लीडर असणं पाहिजे असं नाही, आपल्याला मॅच जिंकवणारा पण लीडर हवा आहे तरच.